हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे, SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
कई बरसों से दिन रात मुझे हर वक्त बुलाती थी, पहचान गया वो दर्द भरी आवाज मसीह की थी। कई बरसों से दिन रात मुझे हर वक्त बुलाती थी, पहचान गया वो दर्द भरी आवाज मसीह की थी। ममता से ये बिछड़े हुए मासूम चेहरे थे, ममता से ये बिछड़े हुए मासूम चेहरे थे, भर भर के आहे रोते थे वो प्यार के प्यासे थे, प्यार के प्यासे थे। जब गले लगाया तब जाना बाहे मसीह की थी, पहचान गया वो दर्द भरी आवाज मसीह की थी। कई बरसों से दिन रात मुझे कई शख्स मिले मुझको इन राहों में, जख्मी कई शख्स मिले मुझको इन राहों में, सुन के वो दर्द भरी चीखे मैं रो पड़ा मन में, मैं रो पड़ा मन में। जब देखा तो उन जख्मों में तस्वीर मसीह की थी, पहचान गया वो दर्द भरी आवाज मसीह की थी। कई बरसों से दिन रात मुझे के प्यासों में हर जख्म में है मसीह, दुख दर्द भूखे प्यास سانسوں میں ہر زخم میں ہے مسیح، ہر آنسو اور ہر بچپن میں ہر دل میں ہے مسیح، ہر دل میں ہے مسیح۔ تم دشمن سے بھی پیار کرو، وانی مسیح کی تھی، پہچان گیا وہ درد بھری آواز مسیح کی تھی۔ کئی برسوں سے دن رات مجھے ہر وقت بلاتی تھی، پہچان گیا وہ درد بھری آواز مسیح کی تھی۔ کئی برسوں سے دن رات مجھے۔
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक आहे याचा आपण अध्ययन करीत आहोत, जे की सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, आणि यामधला आज आपण सहावा धडा पाहणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य। याचा पहिला भाग आपण पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे जे पुस्तक आहे ते उघडूयात आणि आजचा धडा आम्हाला काय शिकवण देतो आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात। पहिला मुद्दा आहे सेवेचा आत्मा आणि स्वार्थ त्याग। सर्व मंडळीने सेवेचा वसा धारण करून प्रत्येक सभासदाने आपल्या ऐपतीप्रमाणे आपले कार्य करील हे पाहण्यासाठी देव दीर्घकाळ वाट पाहत आहे। देवाच्या मंडळीचे सभासद शुभवृत्त प्रसार पूर्ण करण्यासाठी नेमून दिलेले काम स्वदेशात आणि परदेशात करतील, तेव्हा संपूर्ण जगाला इशाराचा संदेश मिळेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवर आगमन वैभवाने व सामर्थ्याने होईल। प्रत्येक संस्थेमध्ये अशी प्रार्थना आहे की प्रत्येक वैयक्तिक कामगाराची बदली करणे, मानवाने त्याच्या ज्ञानाची प्रथा दूर धरून ठेवली आहे, या करवी तो मोठ्या चर्च इमारती आणि संस्थांची उभारणी करतो, मोठ्या प्रमाणात संघटना व संस्था स्थापन करण्याची सदिच्छा ठेवतो, त्यासाठी तो काम करीत राहतो, यासाठी तो जगापासून विभक्त राहतो, जगाच्या संपर्कात येण्याचे टाळतो आणि त्यांची हृदय थंड होऊ लागतात। ते स्वार्थ शोधून घेणारे बनतात, यामुळे ते इतरांवर प्रभाव पडू शकत नाहीत आणि त्यांच्या आत्म्यातून देवाचे आणि मानवासाठी प्रीती निघून जाते। ख्रिस्ताने त्याच्या प्रत्येक अनुयायांना कार्य सोपवून दिलेले कार्य आहे, प्रतिनिधित्वाकडून होऊ शकत नाही। समाजातील आजारी व गरिबांची सेवा करण्याची गरज आहे, हे हरवलेले आहेत त्यांना सुवार्ता सांगण्याची आहे। अशा वेळी हे कार्य संस्था किंवा कमिटीवर सोपवून चालणार नाही। प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे की त्याने स्वतंत्रपणे कार्य करणे आवश्यक आहे। वैयक्तिक समर्पण व वैयक्तिक कष्ट करणे आवश्यक आहे। सुवार्ता प्रचाराची हीच मुख्य गरज आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे मी येईपर्यंत व्यस्त राहा। ख्रिस्ताने म्हटले मी येईपर्यंत कार्य करीत राहा, लुकृत शुभवर्तमान याचा 19:13। ते थोडेच दिवस असतील, आपल्या जीवनाच्या इतिहासाची थोडीच वर्षे व लवकर समाप्त होतील, परंतु तोपर्यंत कार्य करीत राहा। ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शांतपणे त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी शिक्षण दिले असते। सर्वांनी वचनातून शोध करणे आवश्यक आहे, परंतु त्यांनी आपल्या रोजच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नये। ख्रिस्ताने जाहीर केले की जेव्हा तो येईल तेव्हा त्याची वाट पाहणारे त्याच्या कार्यामध्ये मग्न राहतील। काही जण पेरणी करीत असतील, काही जण कापणी करीत असतील, तर काही जण जात्यावर दळत असतील। देवाची वाट पाहणाऱ्या लोकांना आपली कर्तव्य आणि जबाबदारी सोडून केवळ ख्रिस्ताची वाट पाहत राहावी अशी त्याची इच्छा नाही। केवळ धार्मिक जीवन जगत आपल्याच कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. या जीवनामध्ये होईल तितकी चांगली कामे करण्यात मग्न असावे. त्यानंतरचा मुद्दा आहे, जसे प्रत्येक दिवस आपला शेवटचा दिवस आहे, आज हा दिवस शेवटचा आहे असे समजून जागृत रहा, प्रार्थना करा आणि काम करा. आपणासाठी त्याची मान्यता असेल. आपल्यासाठी सुरक्षित हेच आहे की प्रत्येक दिवशी त्याची वाट पाहत प्रार्थना व कार्य करीत राहणे. प्रत्येक क्षण त्याची आठवण ठेवावी की तुमच्यासाठी तो मरण पावला, तो पुन्हा जिवंत झाला व सार्वकालिक जिवंत राहणार, कारण तो अमर आहे. रोज सकाळी स्वतः स्व आपल्या कुटुंबियांना त्या दिवसासाठी शुद्ध करावे. एक महिना किंवा एक वर्षाची तरतूद करू नका, ती तुमची नाही. तुम्हाला केवळ एक दिवस देण्यात येत आहे. जसे काय तो एक शेवटचा दिवस तुमच्यासाठी पृथ्वीवर आहे, त्या दिवशी आपल्या धन्यासाठी शेवटचा दिवस म्हणून काम करा. तुमच्या सर्व योजना देवासमोर मांडा. जणू काय तो दिवस देवाने तुमच्यासाठी तुम्हाला एक संधी दिली आहे, तो तुम्हाला इशारा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, शाब्बत पालनात इमानी रहा. आपल्या स्वर्गीय पिताने शाब्बता करवी त्याच्या लोकांना आपले ज्ञान देण्याची योजना केली आहे. त्याची इच्छा आहे की शाब्बत पालन त्याच्यासाठी मानवाने आपल्या हृदय पटलावर लिहावे. ते अशासाठी की त्यांचा देव सत्य आणि जिवंत देव आहे आणि त्यांच्यासाठी जीवन आणि शांती मिळाली असे देवाला वाटते. पूर्ण आठवडाभरात आपण शाब्बताचा विचार करावा की आज्ञेप्रमाणे त्यांनी शाब्बताचे पालन करावे, कारण शाब्बात कायदेशीर बाब आहे. शाब्बात पालन हा जीवनातील आध्यात्मिक मुख्य भाग आहे. जेव्हा शाब्बताची आठवण ठेवणे म्हणजे ही एक ऐहिक बाब झाली, म्हणजे न विसरता पालन करणे. आध्यात्मिकतेमध्ये इतर कोणत्याही गोष्टींचा शिरकाव होऊ नये असा त्याचा अर्थ होतो. सहा दिवसात केलेल्या आपल्या कामकाजामध्ये सर्व कार्य उरकून सातवा दिवस शाब्बात आठवणीने पालन करा असाच त्याचा अर्थ होतो. तुमच्या जीवनाकडे गरजाकडे लक्ष पुरविले गेलेच पाहिजे. आजारांची सेवा केलीच पाहिजे. गरजूंच्या गरजा पुरविल्या गेल्या पाहिजेत. शाब्बात दिवस आहे म्हणून जो पीडितांचे दुःख करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीतो त्याला देव निर्दोष ठरविणार नाही. देवाचा पवित्र विश्राम दिन मनुष्याकरिता बनविण्यात आला होता आणि दयेची कृत्य त्या दिवसाच्या हेतूशी पूर्णपणे सुसंगत आहे. शाब्बात दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी जो दुःख दूर करता येण्यासारखे आहे ते देवाच्या निर्मितीत जीवांनी एक घटकाभर करिता सुद्धा भोगत राहावे अशी त्याची इच्छा नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे, दशांश व अर्पणे देण्यात विश्वासू रहा. दशांश हा देवाने स्वतःसाठी राखलेला ईश्वरणीय आहे. तो त्याच्या खजिन्यात जमा होणे आवश्यक आहे. त्याचा वापर स्वार्थ प्रचारासाठी वापरण्यात येतो. जे सेवक स्वार्थ प्रचार करतात त्यांच्या खर्चासाठी वापरण्यात येतो. मलाखीचा तिसरा अध्याय काळजीपूर्वक वाचा आणि दशांशाविषयी देव काय म्हणतो ते पहा. नवीन करारामध्ये दशांशाविषयीचा आणि त्याच्याविषयीच्या नियमाबद्दल सांगितले नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की शाब्बात आणि दशांश या दोन्हीची एक सांगड आहे. आध्यात्मिक विश्लेषण आहे. आता देव सेवंथ डे ॲडव्हांटिस्ट यांना प्रत्येक ठिकाणी स्वतःला शुद्ध समजून त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या कार्यामध्ये सहकार्य करतात. ते आपल्या उदार हस्ते अर्पणे आणि बक्षिसे देतात. देवाची इच्छा आहे की त्यांनी त्याचे आशीर्वाद, त्याची दया आणि त्याची गुणवत्ता व्यक्त करावी. मनमुख असणारी धर्मदाय संस्था ही गर्वजवंतांना गरज विशेष करून पुरवू शकत नाहीत. काळाच्या शेवटी तर गरजवंतांना मागण्या वाढतच जातील. आपल्याला या जगामध्ये कसोटीसाठी ठेवण्यात आले आहे हे समजण्यासाठी ही भविष्यवाणी, आपण योग्य आहोत की नाही ते पाहण्यासाठी भावी जीवनातील आपणास योग्य तयार व्हायचे आहे. स्वर्गाच्या राज्यात कोणाचाही प्रवेश होऊ शकणार नाही जोपर्यंत त्यांच्यामध्ये स्वार्थी आणि नकलीपणा आहे. म्हणून देवाने आपणास येथे तोपर्यंत थोड्या वेळासाठी ठेवले आहे. आपला वापर यासाठी केला जात आहे की आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये रस आहे किंवा नाही हे पाहावे. त्यानंतरचा मुद्दा आहे नव्या संस्थेची स्थापना. कोणी म्हणतील की जर देव लवकर येत आहे तर मग शाळा, दवाखाने, खाण्यापिण्याच्या संस्था स्थापन करण्याची काय गरज आहे आणि तरुणांना व्यवसाय शिकण्याची काय गरज आहे. ही देवाची योजना आहे की आपण सतत देवाने दिलेल्या कलेमध्ये वाढत जावे आणि जोपर्यंत आपण त्याचा वापर करीत नाही तोपर्यंत आपण ते करू शकणार नाही. येशूचे दुसरे येणे लवकर होण्यासाठी संभाव्य शक्यता होण्यास निरर्थक किंवा रिकामे राहता येणार नाही. या उलट आपण अधिक जोमाने लोक कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक आहे. होता होईल तो लोकांना सत्याचा मार्ग सांगितला पाहिजे. हे महान कार्य संपूर्ण जगभर करणे आवश्यक आहे आणि कोणीही या भ्रमात राहू नये की शेवट जवळच आहे. तेव्हा वेगवेगळ्या संस्थांची उभारणी करण्याची गरज नाही. जेव्हा देव आज्ञा करेल की येथून पुढे कष्ट करण्याची शाळा, मंदिर, प्रांदिरे आणि आरोग्य केंद्रे बांधण्याची गरज नाही तेव्हा आपण आपले हात जोडून त्याची वाट पाहण्याची वेळ येईल. तेव्हा देव आणि देवाला त्याचे काम बंद करू द्या. परंतु तो येईपर्यंत त्याचे हे कार्य पुढे चालविण्याची आम्हाला ही नामी संधी आहे. तेव्हा देवासाठी आपण आपली कळकळ अशा प्रकारे व्यक्त करूयात, मानवतेसाठी आपले प्रेम व्यक्त करूया. त्यानंतरचा मुद्दा आहे वैद्यकीय मिशनरी कार्य. काही समाजकंटक व धर्म स्वातंत्र्य विरुद्ध कुरापत काढून धर्म स्वातंत्र्यामध्ये विघ्न आणून आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यात पाहत आहेत. अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये देवाच्या लोकांना रोग निवारण करण्याची आणि आरोग्यदायी सल्ले देण्याची कला अवगत असावी. यामुळे आरोग्य निवारण आणि सुरक्षाचे शिक्षण देता येते आणि याकरवी स्वातंत्र्याचे अनुकूल वातावरण निर्माण होईल. आरोग्यदायी व रोग निवारणाची आवश्यकता असणारे खूप जण भेटतील जे आपल्या सत्यामध्ये आहेत. अशांचे समाधान व रोग निवारण होईल असे नाही, परंतु याद्वारे ज्यांना सत्य ठाऊक नाही तेही सत्यात येतील. मला तुम्हाला सांगण्यात आनंद वाटेल की सुवार्ता प्रसाराचे कार्य लवकरच बंद होईल, परंतु आरोग्यदायी कार्य चालूच राहील. त्यानंतरचा मुद्दा आहे देवाचे लोक त्याच्या आरोग्याला महत्व देतात. मी पाहिले की तिसऱ्या देवदूताच्या संदेशामधील आणि संदेशातील एक भाग आरोग्य सुधारणा अतिजवळ आहे. यामध्ये मानवाच्या शरीराशी संबंधित आहे. हात आणि कपाळाचा संबंध आहे. चहा, कॉफी, तंबाखू आणि मद्यपानाचा वापर हा पापाचा लाळ करण्यासारखे आहे. त्याचबरोबर मांसाहार, अंडी, तूप, लोणी व चीज या गोष्टी आपल्या टेबलवर असू नयेत. यामुळे अथवा आपल्या कार्यात यामुळे अडथळा होऊ शकतो. म्हणून चहा, कॉफी, तंबाखू, वाईन, बियर या गोष्टी पूर्वी मादक व नशेबाज होत्या आणि आधुनिकतेमध्ये ही तशाच आहेत. म्हणून त्या जीवनातून काढून टाकाव्यात. मी ताहार आपणास सर्व प्रकारच्या गोष्टी काढून त्या ठिकाणी आरोग्यास योग्य अशा उपयुक्त गोष्टी घेण्यास शिकविते. शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, योग्य विश्रांती, व्यायाम, योग्य आहार, पाणी आणि देवावरील विश्वास हेच खरे उपाय आहे. आपणास जी दुखापत होते ती केवळ शारीरिक नसते, परंतु त्याचा परिणाम मानसिक व आध्यात्मिक सामर्थ्यावर सुद्धा होतो. आरोग्यास घातक असणाऱ्या सवयीचे जास्त लाड केल्यास आरोग्याच्या बिकट समस्या निर्माण होतात. योग्य व अयोग्य गोष्टींची पसंतीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने सुद्धा अवस्था बिकट होते. यामुळे दुष्टाई ओळखणे सुद्धा अवघड बनते. परमेश्वर आपणास पुन्हा पायरी पायरीने मूळ योजनेवर मार्गदर्शन करीत आहे. म्हणजे मनुष्य पुन्हा निसर्गाच्या उत्पादनावर अवलंबून राहावा म्हणून त्याला मार्गदर्शन केले जात आहे. प्रभू येण्याची जे वाट पाहत आहेत शेवटी त्यांच्या मधून मांसाहार काढून टाकणे आवश्यक आहे. त्यांच्या आहारातून मांस काढून टाकले जाईल. या सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ शेती उत्पादनावर अवलंबून असावे व यासाठी शेतीच्या कामाची आवड धरावी. ख्रिस्ताच्या लवकर येण्याचा जे दावा करतात त्यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन दिसणे आवश्यक आहे. आपल्या लोकांमध्ये आरोग्यदायी जीवन जगण्याच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असेल. ज्यांनी केला नसेल त्यांनी सुरुवात करावा अथवा सुरू करावा. ज्यांनी मांसाहार करण्याविषयीचे धोके जाणून घेतले आहेत त्यांनी मांसाहार बंद करावात. शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य धोक्यात येते हे मांसाहारामुळे ज्यांना याविषयी अर्धसत्य ठाऊक आहे ते देवापासून व त्यांच्या लोकापासून दूर निघून जातात. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा तू आमच्या सोबत बोललेला आहेस. अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य या धड्याच्या द्वारे आज तू आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे की आमची जीवनशैली कशी असावी आणि आमचं कार्य कसं असावं. उपकार मानतो प्रभू तू आमची प्रार्थना ऐकली. इथून पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.